नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमकां प्रादेशीक खबरो दिता. मुखेल खबरो. राष्ट्रीय आनी आंतरराष्ट्रीय पावड्यार खेळपी खेळगड्यांक तांणी वांटो घेतिल्ल्याचो पुरावो म्हूण आतां तांकां डिजिटल प्रमाणपत्रां दितले. हुरवुरे आनी रुबेला लसीकरणाविशी जागृताय करपा खातीर भौशीक बसका घेवपाचें आवाहन सगळ्या राज्यांच्या मुखेलमंत्र्यांक आनी मंत्र्यांक केंद्रीय भलायकी मंत्र्यान केलां. 2026-27 शिक्षणीक वर्सा सावन राज्यांत 11वी इयत्ते खातीर राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू जातलें ते फाटभुंयेर शिक्षकां खातीर प्रशिक्षण कार्यावळी सुरू जाल्यात. आनी पेडणेच्या सरकारी महाविद्यालयांत नव्यान सुरू जाल्ल्या वेगवेगळ्या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया 30 एप्रील मेरेन सुरू आसतली. पुराय खबरो. केंद्रीय युवा वेव्हार आनी खेळा मंत्री डॉ मनसुख मांडविया हांणी आयज डिजी लॉकरावरवीं खेळा प्रमाणपत्रां जारी करपाचो उपक्रम चालीक लायलो. ह्या उपक्रमांतल्यान खेळगड्यांक राष्ट्रीय आनी आंतरराष्ट्रीय पावड्यावेल्या सर्तींनी वांटो घेतिल्ल्याचो तशेंच जिखिल्ल्याचो पुरावो म्हूण डिजिटल प्रमाणपत्रां दितले. खेळगड्यांच्या कामगिरीच्यो नोंदी सुरक्षीत दवरप आनी डिजिटल करप तशेंच तांच्या प्रामाणीकपणाची हमी दिवप हो ह्या उपक्रमाचो हेतू आसा. चुकीच्या प्रमाणपत्राक लागून जायत्या खेळगड्यांक रोजगार आनी शिक्षणीक संद वडगवची पडटात, ताका आतां आळाबंद लागतलो अशें तांणी सांगले. संवसारीक लसीकरण सप्तका निमतान आयज नवी दिल्लीन राष्ट्रीय शुन्य हुरवरे रुबेला निर्मुलन मोहीम सुरू जाली. देशातल्या भुरग्यांच्या भलायकीचो दर्जो वाडोवपा खातीर 2026 मेरेन हुरवरे आनी रुबेला ना करपाच्या भारताच्या ध्येया दिखेन हे एक पावल आसा अशें भलायकी आनी कुटुंब कल्याण मंत्री JP नड्डा हांणी सांगले. अंदू जानेवारी ते मार्च मेरेन देशांतल्या 332 जिल्ल्यांनी हुरवुरे जाल्यार 487 जिल्ल्यांनी रुबेलाचे एकूय दुयेंती मेळूंक ना अशी माहिती तांणी दिली. लसीकरणाविशी जागृताय करपा खातीर पत्रकार परिशद आनी भौशीक बसका घेवपाचे आवाहन सगळ्या राज्यांच्या मुखेलमंत्र्यांक तशेंच मंत्र्यांक केलां. गोंयान 11वी इयत्ते खातीर 2026-27 शिक्षणीक वर्सा सावन राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू जातले आनी ते तयारे खातीर शिक्षकांक प्रशिक्षण कार्यावळी सुरू जाल्यात. गोवा राज्य शिक्षण प्रशिक्षण आनी संशोधन संस्थेन प्रशिक्षणाची सत्रां सुरू केल्यात. ह्याच माळेन आयज पोन्न्या गोंया उच्च माध्यमीक अकाउंटन्सी शिक्षकां खातीर एका कार्यावळीचें एक आयोजन केल्लें. पारूल विद्यापीठाच्या वाणिज्य फांट्याचे मुखेली डॉ उदीत वर्षीत हांणी ह्या कार्यशाळेचें संचालन केलें. राष्ट्रीय शिक्षण धोरणा प्रमाण शिकोवपाच्या पद्दतीन आतां व्हडा बदल उपेक्षीत आसात. ते बदल घडोवपाक शिक्षकांनी नव्यो गजाली शिकून घेवन आपल्याक नव्या धोरणाच्या अंमलबजावणेक तयार दवरचें अशें डॉ उदीत हांणी सांगलें. गोवा SCERTचे समन्वयक गोविंदराज देसाई हांणी येवकाराचें उलोवप केलें. अखील गोंय अकाउंटन्सी संघटनेचे अध्यक्ष लिन्सन थॉमस हांणी मुखेल उलोवप्यांची वळख करून दिली. पेडणेच्या सरकारी कला आनी वाणिज्य महाविद्यालयांत सरकारान 2025-2026 शिक्षणा वर्सा खातीर 4 नवीन अभ्यासक्रम सुरू केल्यात. बॅचलर ऑफ बिझनस ॲडमिनिस्ट्रेशन म्हळ्यारच BBA, बॅचलर ऑफ सायन्स म्हळ्यार BSc इन सायकोलॉजी, बॅचलर ऑफ सायन्स BSc इन स्पोर्ट्स अँड सायन्स आणि बॅचलर ऑफ सायन्स BSc इन बायोटेक्नॉलॉजी असे नवीन अभ्यासक्रम असतात. विद्यार्थ्यांक ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेविषयी मदत करपा खातीर महाविद्यालयान हेल्प डेस्क सुरू केला. नवीन शैक्षणिक वर्सा खातीर 11 एप्रिलच्यान प्रवेश प्रक्रिया सुरू जाल्ली असून निमाणी तारीख 30 एप्रील 2025 आसा. BBA अभ्यासक्रमांक 60 विद्यार्थ्यांक प्रवेश दितले जाल्यार हेर अभ्यासक्रमांक 30 विद्यार्थ्यांक प्रवेश दितले. भारतीय वेंचणूक आयोगान नवी दिल्ली हांगच्या इंडिया इन्स्टिट्यूट इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डॅमोक्रसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट संस्थेन बूथ लेवल ऑफिसर्स म्हळ्यारूच BLOs खातीर 2 दिसांचे प्रशिक्षण आनी तांक वाडोवपी कार्यावळीचें आयोजन केलां. बिहार विधानसभेची वेंचणूक लागीं पाविल्ली आसून राज्यांतल्या BLOक प्रशिक्षीत करपा खातीर पंगडांनी प्रशिक्षण आनी तांक वाडोवपी कार्यावळीचें आयोजन करपांत येता. BLOक तांची भुमिका आनी जापसालदारकीची माहिती करून दिवप आनी त्रुटीमुक्त मतदार यादी सुनिश्चित करप हो शिक्षण कार्यावळीचो हेत आसा. जगान भारतीय वेंचणूक प्रक्रियेची तोखणाय जाता आनी वेंचणूक प्रक्रियेची माहिती जाणून घेवपा खातीर ऑस्ट्रेलिया, युनायटेड किंगडम, अमेरिका, ब्राझील, इजिप्त, फ्रांस, इंडोनेशिया, इस्रायल, रशिया, दक्षिण आफ्रिका ह्या सारख्या व्हड लोकशाय देशां सयत 141 देशांतल्या 3000 परस चड प्रतिनिधी अशा प्रशिक्षण कार्यावळीचो लाव घेतात. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागा वरवीं आयकतात.
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयान संसारीक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनरिजवण शिखर परिषद म्हणल्यार वेव्स 2025 आयोजित केल्या. ॲनिमेशन, गेमिंग, स्पोर्ट्स, कॉमिक्स, फिल्म मेकिंग अशा साबार आव्हानांनी तुमच्या प्रतिभेचे प्रदर्शन करपाची संद साधपाक क्रिएट इन इंडिया चॅलेंज वरवी या उपक्रमात वाटेकार जाव येता. अधिक माहिती खातीर www.wavesindia.org या संकेतस्थळाक मुजरत भेट दियात.
कला आणि संस्कृती संचालनालयाच्या प्रयोग सांज कार्यावळीन शेनवारा 26 एप्रिलाक सांजेच्या 6:30 वरांचेर बहुउद्देशीय सभागर संस्कृती भवन पाटो पणजी हांगा बालभवन गोंय बालभवन केंद्र होंडा साखळी आणि कारापूर हांचे वतीन रानतळी वाघाचो बळी ह्या कोकणी एकांकिका कलाकृतीचे सादरीकरण जातले. ह्या कलाकृतीचे लेखक डॉ दुर्गेश चंद्रकांत माजीद, दिग्दर्शन शाबलो गांवकर, पार्श्वसंगीत आतिश कारापूरकर आणि निखिल मार्दोळकर हांचे आसा. नेपथ्य वेशभूषा रोहिल सातोसकर, मनोज देसाई, विस्मय वळवईकर आणि नृत्य दिग्दर्शन कविता देसाय, अधिवता नाईक, वैष्णवी गावडे हांचे आसा. सादरीकरणात मयुरेश चारी, आदिवत नाईक, तुषार गांवस, शुभा मळीक, शुभी भूमिका तुळे, आर्वा गांवकर, कविश बेतकीकर, स्वरा मोरजकर, वैष्णवी गावडे, सुमेदा सावंत, सानवी नावेलकर, प्रणव गावत, साईराज परब आणि प्रणव शिरोडकर हांची भूमिका आसा. केपेचे नवे उपनगराध्यक्ष म्हणून आयज अमोल काणेकार बिनविरोध वेचून येवपाचे आसात. आयज उमेदवारी अर्ज भरपाची निमणी तारीख असताना काणेकारांचे एकमेव उमेदवारी अर्ज आयिल्लो. तेवेचून आयिल्ल्याची अधिकृत घोषणा फाल्यां जावपी बसकेन जातली. आदले उपनगराध्यक्ष विलियम फर्नांडीस हांणी आपल्या पदाचो राजिनामो दिल्ल्यान रिते जाल्ले पद भरून काडपा खातीर फाल्यां केपे पालिकेचे वेचणूक पालिकेंत वेचणूक जावपाची आसली. उपनगराध्यक्ष पदा खातीर अमोल काणेकार हाचे सयत प्रसाद फळदेसाय ह्या दोन नगरसेवकांनी उमेदवारी अर्ज भरिल्ले. मात शेवटाक काणेकार हांणी एकल्यानूच उमेदवारी अर्ज भरलो अशी माहिती पालिका सुत्रां कडल्यान मेळ्ळ्या. 26 एप्रील दिसा राज्यात वेगवेगळ्या जाग्यांचेर वीज पुरवण बंद असतली. मडगाव शहरातल्या बाबय कॉमर्स फिडराचेर ताकदिकीचे दुसरुस्ती काम करपाचे आशिल्ल्यान सकाळी 9 ते 6 वरां मेरेन महालक्ष्मी इलेक्ट्रिकल्स, विजयलक्ष्मी इलेक्ट्रिकल्स, AILM, सालसेत हायस्कूल, श्रीलक्ष्मी लाईट हाऊस, भारत सेल्स, लॉजिना अपार्टमेंट आणि हेर वाठारांनी वीज पुरवण जावची ना. याच दिसा चांदर फिडराचेर ताकदिकेचे दुरुस्ती काम करपाचे आशिल्ल्यान सकाळी 8 ते दनपारां 2 वरां मेरेन टाऊनशीप गिरदोरी एलसाड आणि लागीच्या वाठारांत वीज पुरवण जावची ना. फोंडे शारांतल्या मेस्तोवाडो 2 फिडराचेर ताकतिकीचे दुरुस्ती काम करपाचे आशिल्ल्यान सकाळी 9 ते दनपारां 2 वरां मेरेन भवानीनगर आणि भोवतणच्या वाठारांत वीज पुरवण जावची ना. वेळी ग्रामपंचायत वाठारांत इकरा केवी कुमियेभाट फिडराचेर ताकतिकेचे दुरुस्ती काम करपाचे आशिल्ल्यान सकाळी 9 ते दनपारां 12:30 मेरेन कांय वाठारांनी वीज पुरवण जावची ना. नॅशनल टेस्टिंग एजन्सी आयोजित केल्ली संगणक आधारित नॅट आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठान आयोजित केल्ली सॅट परिक्षा दिवपाक इच्छूक आशिल्ल्या उमेदवारां खातीर उच्च शिक्षणीक संचालनालयान वतीन मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करपान येतलो. नॅट सॅट मार्गदर्शन सत्राचो लाव घेवपाक इच्छूक आशिल्ल्या उमेदवारांनी संकेतस्थळाक भेट दिवची तशेंच नाव नोंदणी करची अशें कळीत केला. गुगल फॉर्मांतल्यान आपली पुराय माहिती सुपूर्द करपाची निमणी तारीख 30 एप्रील अशी आसा. सर्वसामान्य तसेच ओबीसी उमेदवारांक 1,000 रुपया, SC ST PH उमेदवारा खातीर 500 रुपया, SC ST PH विद्यार्थ्यांखातीर 150 रुपया नोंदणी शुल्क आसा. नोंदणी शुल्क रोख भरपाक जाय. कार्डा खातीर दोन फोटो दिवपाक जाय जाल्यार ह्या पयली नोंदणी केल्ल्या आनी मार्गदर्शन सत्राक हजर राविल्ल्या गुगल फॉर्म भरपाची गरज ना अशें कळीत केला. परतून एक फावट मुखेल खबरो. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पावड्यार खेळपी खेळगड्यांक तांणी वांटो घेतिल्ल्याचो पुरावो म्हूण आतां तांकां डिजिटल प्रमाणपत्रां दितले. हुरवुरे आणि रुबेला लसीकरणाविशीं जागृताय करपा खातीर भौशीक बसका घेवपाचें आवाहन सगळ्या राज्यांच्या मुखेलमंत्र्यांक आणि मंत्र्यांक केंद्रीय भलायकी मंत्र्यान केला. 2026-2027 शिक्षणीक वर्सा सावन राज्यांत 11वी इयत्ते खातीर राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू जातलें ते फाटभुंयेर शिक्षकां खातीर प्रशिक्षण कार्यावळी सुरू जाल्यात. पेडणेच्या सरकारी महाविद्यालयात नव्यान सुरू झाल्या वेगवेगळ्या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया 30 एप्रील मेरेन सुरू आसतली. आणि इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमचे फुडलें खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळी 7:25 आयकुपाक मेळटलें.